नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव. विधिमंडळासमोर 97,000 कोटी रुपयांहून अधिकच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर. 10 जागांवर महायुतीला यश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. आजच्या सोहळ्यात 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर 2026-27 पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्त केली. दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. ऐकूया यासंबंधीचा वृत्तांत.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007.10 कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367.32 कोटी रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015.42 कोटी, नगरविकास विभागाच्या 15,152.43 कोटी, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760.48 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1 जागा जिंकता आली नाही. निवडून आलेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेड अमरनाथ राजूरकर, लातूर बीड धाराशिव बसवराज पाटील, परभणी हिंगोली शिवसेनेचे सईद खान, सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हे खासदार प्रवेश घेत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं. एकनाथ शिंदे यांनी संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर या खासदारांचं पक्षात स्वागत केलं. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणं आणि पक्षाची हिंदुत्वाची तत्व सुरक्षित ठेवणं हा या बंडाचा उद्देश असल्याचं शिंदे म्हणाले. तसंच या खासदारांना आपापल्या मतदारसंघातील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं. मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं खासदार नागेश पाटील आणि संजय जाधव यांनी सांगितलं. पक्षप्रवेशानंतर त्यांचं काल नांदेड विमानतळावर आगमन झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नीट फेर परीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीए राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेर परीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यमावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र रविवारची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. आधार ऍपला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 5 महिन्यांपेक्षाच्या कमी कालावधीत ऍपनं 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. आधार ऍपमुळं मोबाईल क्रमांक आणि पत्ता अद्ययावत करणं स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज करता येत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात यशवाडी इथल्या हनुमान मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मदतीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून प्रत्येकी 5 लाख रुपये अशी मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे. 20 जून रोजी मंदिराचा सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. समाज कल्याण आयुक्त पुणे दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड इथं उभारण्यात येत असलेल्या संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली, तसंच काम वेळेवर पूर्ण करण्याची सूचना केली. बीड नगर परिषदेला 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या 20 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णयानुसार नगर परिषदेला गेल्या 24 मार्च रोजी 20 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून पुढील सूचनेपर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील उष्णतेचा कडाका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना अनिवार्य करण्यात आली आहे. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ होणार आहे अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स शीर्षकाअंतर्गत विमा रकमेसाठी 20 रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती राहील. काल संध्याकाळच्या सुमारास पैठण आणि जालना शहर आणि परिसरात पाऊस झाला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.